हरे कृष्ण.
रिसेंटली अंबानींकडे एक लग्न झालं. त्या लग्नात 700 कोटी खर्च करण्यात आला. ते बरोबर का चुकीचा हा आपला विषयच नाही. पण 700 कोटी खर्च केले, पण ते 700 कोटी खर्च करू शकले किंवा त्यांनी केले आहेत हे खोटं आहे. हे काही नाही, हे डिंग मारतात. हे असं काय 700 काय माहिती का किती शून्य येतात? सातावर किती शून्य माहिती का? 700 कोटी म्हणजे असं कधी कोणी लग्नावर खर्च करू शकतं का? काही पण बोलायचं काय? असं कोण बोलेल? म्हणजे ह्याच्यावर विश्वास कोण ठेवणार नाही असा आपण जर विचार केला तर तो कोण असेल व्यक्ती की ज्याला अंबानी कोण आहेत याची पुसटशीही कल्पना नाही, किंवा त्यांच्याकडे किती संपत्ती आहे याची पुसटशीही कल्पना नाही. तुम्हाला मला आज आपल्याला पुसटशीच कल्पना आहे. आपण काही त्यांचे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट बघायला नाही गेलोय का? त्यांचं काय नेटवर्थ आणि ते सगळं आपण काही बघायला नाही गेलोय, राईट? पण आपल्याला एक पुसटशी कल्पना आहे की 1000s of crores मध्ये त्यांची आज मालमत्ता आहे. आणि आपण ते मान्य का करतोय? कारण वेगवेगळ्या सोर्सेस मधून आपल्याला ती माहिती मिळालेली आहे आणि ते सोर्सेस बऱ्यापैकी विश्वासार्ह किंवा रिलायबल आहेत, म्हणून आपण ते मान्य केलेत. पण साफ हे खोटं आहे. हे तोच मनुष्य म्हणेल जो कम्प्लिटली याबद्दल अज्ञानी आहे, कम्प्लिटली अज्ञानी आहे, ज्याला बेसिक ज्ञान पण नाही की ते कोण असू शकतात, किंवा त्यांनी अशी मालमत्ता होल्ड करणारे किंवा अशी मालमत्ता कोणाकडे असू शकते असेही इतर कोणीही लोक बघितले नाही, त्यांच्याबद्दल काहीही ऐकलंही नाही, आणि त्यामुळे त्याला हे आकलनच होणार नाही की एवढा पैसा कोणाकडे खरंच असू शकतो. आणि म्हणून त्याचा एक भाग ते कोणी आपल्या लग्नात किंवा आपल्या घरच्या त्यांचे जे काही समारंभ आहेत त्याच्यात खर्च करू शकतात. बघणाऱ्यांनी त्यांचा काय 27 मजली बंगला का घर जे काही आहे तेही बघितलेलं असणार आहे, तेही ऐकलेलं आहे आपण की त्यांचा एवढा मोठा महाल पण नाही, म्हणजे महालाच्या पलीकडचं जे काही आहे ते घर आहे वगैरे अंबानींचं. तर माझा एक पॉइंट मी इथे क्लिअर असा केलाय की जेव्हा एखादी गोष्ट खूप हाय लेवलची असते ना, तेव्हा ती पचवायची क्षमता ऐकणाऱ्यामध्ये पाहिजे. ती साधा विचार करण्याची क्षमता आणि मूलभूत ज्ञान ही एखाद्या व्यक्तीकडे नसेल त्या विषयाबद्दल, तर तो जर एखादी अशी अफाट गोष्ट त्यांनी ऐकली तर त्याला तो साफ खोटा म्हणून टाकतो. असेही महाभाग आहेत, कारण की जे म्हणतात तुमची काय ही भगवद्गीता सगळी खोटी आहे, पण हे असंच म्हणणं झालं की हे अंबानींनी 700 कोटी येड लागल्या काय? 700 कोटी असतात का कधी कोणाकडे? हे अशाच निर्बुद्ध माणसांनी बोललं तर हे असंच बोलणार कोणीही. मी विषय बरोबर त्याच ठिकाणी नेते जिथे आपल्याला वाटलं असेल. या आठवड्यात आपण कृष्णाच्या ग्रेटनेस बद्दल चर्चा करणार आहोत. तर कृष्णाचा ग्रेटनेस जेव्हा आपण डिस्कस करू तेव्हा आपल्याला एक बेसिक ग्रेटनेस काय असू शकतो किंवा काय कुठली अफाट गोष्ट कशी असू शकते याचं जर एक बेसिक आपण ज्ञान जरी ठेवलं तर आपल्याला बऱ्याच अफाट गोष्टी या जगातही बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. कल्पनेच्या पलीकडे क्षमता असलेले लोकही आपल्याला दिसतात. आणि सारासार विचार करण्याची तयारी असेल तर आपल्याला नक्की हे समजतं की हे जे काही शास्त्रांमध्ये कृष्णाबद्दल ज्या काही डिटेल्स दिलेल्या आहेत, जे काही त्याचे कथा आहेत, जे काही वर्णन आहेत, ते खरं असायला काहीच हरकत नाही आहे हे आपल्याला नक्की पटणार. जर आपण बेसिक, मी म्हणते परत परत तेच बोलते की एक बेसिक क्वालिफिकेशन जे आहे ते आपलं पाहिजे. ज्याचा नसेल तो मूर्खासारखा हेच म्हणणार की ते सगळं खोटं आहे. मग ते सगळं खोटं आहे तर तो विषय बाजूलाच राहून जातो आणि त्या लोकांशी आपल्याला मुळात काही विषयही घ्यायचा नाही. तर आपण आपल्या विषयाकडे जाऊ पुढे. पहिला मी उदाहरण कृष्णाच्या ग्रेटनेस बद्दल घेणार आहे ते म्हणजे, अर्थात खरं तर कृष्णाचा ग्रेटनेस माझ्या छोट्या छोट्या क्लिप्स मध्ये मी कसा मांडायचा हा एक मोठा प्रश्न आहे. कितीतरी आयुष्य गेले तरी कृष्णाचा ग्रेटनेस आणि पुढे आपण कधी बघू कृष्णाचा स्वीटनेस पण जो आहे गोडवा, त्याबद्दल कधी पूर्ण वर्णन करणं अशक्य आहे. तर पहिलं उदाहरण आपण हे घेऊ की आपली जी ही युनिव्हर्स आहे, ब्रह्मांड ज्याला म्हणतो, तर दिस इज आर मटेरियल युनिव्हर्स, हे भौतिक जगत आहे ज्याला का बऱ्याच वेळा आता आपल्या याच्यात येईल की मटेरियल युनिव्हर्स. तर हे इतकं अफाट आहे, याचं जे डायमेन्शन आपण म्हणतो की लांबी रुंदी वगैरे जर आपण म्हटलं तर हे इतकं एंडलेस आहे की आपण जर मनाच्या स्पीड, मनाची गती जी म्हणतात की आपण नुसतं मनात आणलं तर आपण आता अमेरिकेचा विचार केला तर आपण तिथे पोहोचतो. ही जी गती आहे या गतीनेही जर आपण या ब्रह्मांडाचा प्रवास केला तर आपण याच्या एंडला कधीच पोहोचणार नाही, हे इतकं लिमिटलेस आहे. तरीही ते त्याला सीमा आहे, पूर्णपणे हे एंडलेस नाहीये, पण एंडलेस आपल्या क्षमतांशी संबंधित जर आपण विषय घेतला तर हे कम्प्लीट एंडलेस आहे. म्हणजे एक जस्ट उदाहरण देण्यासाठी हे सांगितलं की हे किती मोठं आहे ज्या युनिव्हर्समध्ये आपण आहोत. ही आपली एक मटेरियल युनिव्हर्स आहे, इथे एक सूर्य आहे, एक चंद्र आहे. हे सगळं भागवतात सविस्तर वर्णन आहे या सगळ्या गोष्टींचं. सगळे जे काही ग्रह वगैरे आहेत, खालचा लोक आहे एक आणि एक वरचा लोक आहे, म्हणजे ते त्रैलोक्य म्हणतात. आपली पृथ्वी मध्ये आहे, वरती बरेच प्लॅनेट्स आहेत, खालती बरेच प्लॅनेट्स आहेत आणि सगळीकडे लिव्हिंग एंटिटीज आहेत. पूर्ण प्लॅनेट्सवर कोणी ना कोणी देवता आहे आणि ते सगळं त्याचं पोझिशन्स आहेत प्रत्येक प्लॅनेटच्या. मी हे सगळं डिटेल सांगते ब्रह्मा कोण आहे हे बॅकग्राऊंड क्लिअर करण्यासाठी. तर ब्रह्मदेव जे आपण म्हणतो, कुणी ऐकलं असेल कधी, आपण कधी कुठल्या सिरियल मध्ये बघितलेलं असेल ब्रह्मा, म्हणजे त्यांना चार तोंड आणि अशी पांढरी दाढी वगैरे दाखवतात कमळात बसलेले. तर ब्रह्मा हे या मटेरियल युनिव्हर्स या भौतिक ब्रह्मांडाचे पहिले जीव, म्हणजे फर्स्ट लिव्हिंग एंटिटी या ब्रह्मांडाचे होते आणि त्यांना पुढे क्षमता दिली सगळी भगवान कृष्णांनी हे सगळं निर्मिती करण्यासाठी. म्हणजे त्यांना सगळा जो कारभार, जसं आपण म्हणतो की कोणी मॅनेजर असतं तर त्यांना पूर्ण ते एखादं फॅक्टरीचं युनिट दिलेलं असतं की हे सगळं आता तुम्ही बघायचंय, तुम्ही हाताखाली लोक ठेवा आणि मग सगळं ते रिक्रूट तुम्ही करा, एक्झिक्यूट तुम्ही करा वगैरे वगैरे. त्याच प्रकारचं हे डेलिगेशन आपण म्हणू, पण हे पूर्ण इन्वॉल्व डेलिगेशन पण आहे कारण स्वतः भगवान विष्णू इथे एक्सपांड पण झालेले आहेत. तर आपले जे ब्रह्म आहेत, म्हणजे तुम्ही मी आत्ता ज्या आपण युनिव्हर्स मध्ये आहोत, हे ब्रह्मा चतुर्मुखी आहेत, म्हणजे त्यांना चार चेहरे आहेत. तर हे ब्रह्मा एक दिवस कृष्ण जेव्हा आपल्या या पृथ्वीवर लीला होती भगवान कृष्णाची 5000 वर्ष आधी, तर ते जेव्हा द्वारकेमध्ये होते तेव्हा ब्रह्मा एकदा त्यांना भेटायला गेले. आता असं सहज कृष्णाला कोणाला भेटता येत नाही कारण कृष्ण या भौतिक जगात पर्सनली थांबत नाहीत. ही इज इन हिज गोलोक, जे स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये आहे, जे याच्यापेक्षा पूर्ण वेगळं आहे. पण इथे जी स्पेशल लीला होती भगवंतांची, ते स्पेशल इथे स्वतः होते तेव्हा ब्रह्मांना ते भाग्य होतं की सगळे देवता म्हणून कायम त्यांचं दर्शन घ्यायला यायचे. तर द्वारपाल जे आपले वॉचमन होते द्वारकेला, त्यांनी विचारलं ब्रह्माला की तुम्ही कुठले ब्रह्मा आहात. तर ब्रह्माला प्रश्न पडला की है माझ्या सम मीच आहे, ब्रह्मा कुठले ब्रह्मा काय प्रकारे. तर त्यांनी सांगितले की सांगा मी काय, मी चतुर्मुखी ब्रह्मा आहे, सांगा आता अजून काय सांगणार भाऊ, मी तुम्हाला दिसतंय, सांगा त्यांना. हा काय प्रश्न आला, म्हणजे ही वॉज पझल्ड की हा जसं आता कुठली केतकी, कुठल्या केतकीचा फोन आहे असं का विचारणार. जर ओळखीच्या चार केतकी असतील तर विचारणार ना. पण मग ब्रह्माला प्रश्न पडतो की ब्रह्मा तर मी एकच आहे आणि या युनिव्हर्सची ब्रह्मा एकच आहे, दॅट इज अ फॅक्ट. तर मग ब्रह्मा आत गेल्यावर कृष्णाला समजलं, कृष्णाला काही सांगायची गरज नाही कुठली गोष्ट, कृष्णाला सगळं माहिती असतं. ही इज इन आर हार्ट, परमात्मा म्हणून प्रत्येकाच्या हार्ट मध्ये आहे. ही न्यू, कृष्णाला माहिती होतं की यांच्या मनात हे जरा आलेलं आहे की या काय प्रकारे बघ. तर कृष्णाने फक्त एक सेकंड फक्त असं मेडिटेट केलं आणि अचानक तिथे अनेक ब्रह्मा अवतरले, अनेक ब्रह्मा आले. आणि आपले आपले जे ब्रह्मा आहेत, हे आपले चतुर्मुखी ब्रह्मा, त्यांना म्हणजे आता गरगरल्यासारखं व्हायला लागलं का काय. कारण ते जे ब्रह्मा होते, एक तर अनंत ब्रह्मा यायला लागले, म्हणजे अनंत म्हणजे 1, 2, 3, 4 असे ब्रह्मा 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 सगळीकडे. आणि असं म्हणतात की त्यांचे चेहरे जितके असतात, आपल्या ब्रह्माचे चार चेहरे आहेत, तर आपली जी युनिव्हर्स आहे ती सगळ्यात लहान आहे म्हणून ह्यांना चार चेहरे आहेत. सगळ्यात छोटी युनिव्हर्स आहे आपली. आणि ते जे ब्रह्मा येत होते वेगळे वेगळे, कोणाला 8, कोणाला आणखीन 16, कोणाला 100, कोणाला 1000, म्हणजे इतके चेहरे असलेले ब्रह्मा तिकडे अचानक आले. आणि ते बघितल्यावर आपल्या चतुर्मुखी ब्रह्मांना एकदम म्हणजे काही समजेच ना. आणि तेव्हा त्यांना ती जाणीव झाली की ही वॉज द स्मॉलेस्ट, ही वॉज द स्मॉलेस्ट. आणि तेव्हा त्यांना पूर्ण त्यांच्यामध्ये परत ती नम्रता आणखीन आली की ही वॉज द स्मॉलेस्ट. म्हणजे आपण जेव्हा आपलाही विचार करतो, आपल्यालाही खूप वेळा असं होतं की आपण लई भारी, किंवा असं होतं आपल्याला पण की आपण खूप मस्त आहोत, आणि बऱ्याच वेळा आपण कन्सिडर नाही करत की हे आपल्याला भगवाननी दिलेलं आहे कुठलीही गोष्ट. तर हा जो हम्बलिंग एक्सपिरियन्स आहे ना की आपण भगवान समोर एवढूशे पण नाहीये, ही फिलिंग पण मला खूप खूप आवडते. आणि का आवडू नये, म्हणजे अरे वो चीज ही ऐसी आहे, असं जे म्हणतात ना की वो चीज ही ऐसी आहे की जिसके सामने हम कुछ भी नहीं तो वो भी बहुत अच्छा लगता है. माला है प्रचंड खूब आवड़ तो हा पास टाइम की व्हेन यू नो दैट द लॉर्ड इज सो ग्रेट, यू फील व्हेरी नाईस टू नो दॅट. हे आपल्याला माहिती जर आज होत आहे, कितीतरी लोकांना आज हे माहिती पण नाहीये, कितीतरी लोकांना याची जाणीवही नाहीये, तर जर इतके महान भगवान आपले आहेत, आपण त्यांच्याशी कनेक्टेड आहोत, आपल्याशी त्यांना कनेक्शन करायचं आहे, आपल्याला त्यांच्याशी कनेक्शन करता येत आहे, तर आपण एकदम डॉट आहोत हे मान्य करायला हरकत काय. आपल्याला या जगात आहे ना तुच्छ म्हणणं, म्हंटल जर कोणी आहे तू काय अरे तू तू तुझ्या टर्फल पण नाहीये, इट इज व्हेरी इन्सल्टिंग. की जसं कॉलेजमध्ये कुठल्या स्टुडंटला किंवा शाळेत किंवा इव्हन घरी समजा कोणी असं बोललं तुझी औकात काय आहे तू कोणीच नाहीये, तर एकदम अपमानास्पद वाटतं. ओ माय गॉड हे असं बोलतात, म्हणजे आपण असं वी ब्रेक डाऊन, आपण एकदम कोलमडून जातो, की कारण ते आपल्याला असं सहन होत नाही. पण जेव्हा एवढे सुप्रीम भगवान आहे, तर भगवान समोर आपण जेव्हा एकदम एवढूशे पण नाहीये, ही जाणीव जेव्हा आपल्याला होते ना, ते ब्रह्माच्या या कथेतून हेच होतं की दॅट इज व्हेरी वंडरफुल, कारण एवढ्या महान भगवानशी आपलं कनेक्शन आहे आणि ओ माय गॉड यु नो इट्स वंडरफुल. तर या कथेनी मी आपल्या या क्लिपचा समारोप करते आणि नक्कीच आपण या पास्ट टाइम मध्ये ही जी लीला आहे या लीलेवर खूप वेळेला आपण ध्यान करू शकतो. म्हणजे नुसती आठवली ना तर असं एकदम मस्त वाटतं की वाव यार काय 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 छान आहे. आणि कधीही आपल्याला जेव्हा कुठली क्षमता आपली किंवा स्ट्रेंथ कमी पडते लाईफ मध्ये, तेव्हा आपण याचा जर विचार केला तेव्हा आपल्याला जाणवतं की येस कृष्ण इज नॉट सम वन आंडू पांडू. कृष्ण कोणी असाच असा तसा एरा गेरा नाहीये. आपण ज्याच्याशी संबंध स्थापित करायचा प्रयत्न करतोय त्याच्याबद्दलची ही जी माहिती आहे ती आपल्याला खूप खूप ताकद देऊन जाते की आपला प्रवास जो आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा, ती व्यक्ती सुप्रीम व्यक्ती आहे. आणि म्हणजे महान शब्द सुद्धा किंवा ग्रेट शब्द पण खूप छोटा पडतो. तर येस इट्स वंडरफुल, म्हणजे याच्यापेक्षा असा आनंद अजून मिळू तरी काय शकतो आपल्याला की वाव.